chinimandi.com पॉडकास्ट. मालगाडीतून चोरी करण्यात आलेली 7 पोती साखर जप्त, एकाला अटक. गया कोडरमा रेल सेक्शनच्या झगंडी स्टेशनजवळून मंगळवारी रात्री उशिरा आरपीएफच्या टीमने कारवाई करून मालगाडीतून चोरी करण्यात आलेली 7 पोती साखर जप्त करण्यात आली. तसेच चोरी करणाऱ्यांमध्ये एका युवकाला अटक करण्यात आली. गयाकडून धनबादकडे जात असलेल्या AJDA स्पेशल मालगाडीच्या वॅगन संख्या NWR 12078 मधून अपराध्यांनी साखरेची चोरी केली होती. जेव्हा मालगाडी 24 स्टेशन पोहोचली तेव्हा आरपीएफने नियमित तपासणीच्या क्रमामध्ये एक वॅगन खुला दिसला. सिक्युरिटी कंट्रोलला सूचना देण्यात आली. सिक्युरिटी कंट्रोलकडून सूचना मिळाल्यावर कोडरमा आरपीएफ इन्स्पेक्टर जवाहर लाल यांनी ट्रॅकची पेट्रोलिंग केली. दरम्यान झगंडी स्टेशन जवळून एका युवकाला 7 पोती साखरेसह पकडण्यात आले. चौकशीमध्ये युवकाने आपले नाव गोविंद तुरी सांगितले. यावेळी त्याला अटक करण्यात आली.